नमस्कार, आज आपण डेटा स्ट्रक्चर युझिंग ट्री हे चॅप्टर बघणार आहोत. यात ट्री डेटा स्ट्रक्चरचा आपण यूज का करतो, कुठे करतो आणि कसा करतो, ट्रीचे टाइप्स काय आहेत ते आपण बघणार आहोत. कॉम्प्युटर सायन्समध्ये ट्री ह्या नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चरचा फार मोठ्या प्रमाणात यूज होतो. ट्री स्ट्रक्चर विथ अ सेट ऑफ लिंक नोड्स. ट्रीचा उपयोग हा पॉप्युलरली कॉम्प्युटर प्रोग्रामिंग मध्ये होतो. ट्री कॅन बी युज्ड फॉर इम्प्रूव्हिंग डेटाबेस सर्च टाइम्स, जसे की बायनरी सर्च ट्री, एव्हीएल ट्रीज, रेड ब्लॅक ट्रीज. त्याचप्रमाणे गेम प्रोग्रामिंग मध्ये सुद्धा ट्रीचा उपयोग होतो, जसे की मिन मॅक्स ट्रीज, डिसिजन ट्रीज, पाथ फाइंडिंग ट्रीज. त्याचप्रकारे ट्रीचा उपयोग हा 3D ग्राफिक प्रोग्रामिंग मध्ये होतो, जसे BSP ट्रीज, कॉर्ड ट्रीज, ऑक ट्रीज. त्याचप्रकारे अरिथमेटिक स्क्रिप्टिंग लँग्वेज मध्ये सुद्धा या ट्रीचा उपयोग होतो. याचे उदाहरण म्हणजे अरिथमेटिक प्रेसिडेंट ट्री. तसेच डेटा कॉम्प्रेशन मध्ये म्हणजे हम्फन आणि फाइल सिस्टीम मध्ये या ट्रीचा उपयोग होतो. या सर्व ठिकाणी ट्रीचा या प्रकारे वाइडली यूज होतो. यावरूनच लक्षात येते की प्रोग्रामिंग थिअरी मध्ये ट्री पोर्शनचे किती इम्पॉर्टन्स आहे. ते या प्रकारे ट्री ही अनेक ऍप्लिकेशन मध्ये तसेच गेम्स मध्ये यूज होते. तर आज आपल्याला डेटा स्ट्रक्चर युझिंग ट्री शिकायचे आहे. तुम्हाला सर्वांनाच चांगल्या पद्धतीने माहित आहे की डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय. डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय, तर जो काही डेटा असेल त्या डेटाला ऑर्गनाइज करणे, स्टोअर करणे, इम्प्लिमेंट करणे आणि रिप्रेझेंट करणे. इन शॉर्ट, डेटा अरेंज करणे, रिप्रेझेंट करणे म्हणजेच डेटा स्ट्रक्चर होय. डेटा स्ट्रक्चर कम्प्युटर सायन्समधील अतिशय महत्वाचा विषय आहे, म्हणूनच त्याला आपण ब्रांच ऑफ द कम्प्युटर सायन्स म्हणतो. डेटा स्ट्रक्चरचे क्लासिफिकेशन हे दोन प्रकारात होते, ते म्हणजे लिनियर डेटा स्ट्रक्चर आणि नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. शॉर्टमध्ये मी तुम्हाला या लिनियर डेटा स्ट्रक्चरचा आणि नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चरचा डिफरन्स सांगते. डेटा स्ट्रक्चरला आपण लिनियर केव्हा म्हणतो, जेव्हा डेटा हा लिनियर फॉर्ममध्ये म्हणजेच की सिक्वेन्समध्ये असेल तेव्हा. त्या डेटाला आपण लिनियर डेटा स्ट्रक्चर असे म्हणतो. लिनियर डेटा स्ट्रक्चर मधील डेटाचा प्रत्येक एलिमेंट हा युनिक सक्सेसर आणि युनिक प्रेडिसर असा असतो. लिनियर स्ट्रक्चर मेमरीमध्ये रिप्रेझेंट करण्यासाठी दोन वे असतात. एक म्हणजे सिक्वेन्शियल ऑर्गनायझेशन म्हणजेच रिप्रेझेंट्स अरे, आणि दुसरा वे म्हणजे लिंक लिस्ट म्हणजेच एलिमेंट मधील रिलेशन हे पॉइंटर यूज करून दर्शविणे. आता हे झाले लिनियर स्ट्रक्चर. तसेच आता आपण नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर बघूया. नॉन लिनियर डेटा रिप्रेझेंट करताना डेटामध्ये हायरार्किकल किंवा नेटवर्क रिलेशनशिप असते. याचे उदाहरण द्यायचे झाले तर ट्री आणि ग्राफ. नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चरमध्ये प्रत्येक डेटा एलिमेंट हे प्रिडिसर्स ऍज वेल ऍज सक्सेसर असते. डेटामधील एलिमेंट हे पर्टिक्युलर लिनियर सिक्वेन्सने नसते. तर हे झाले तुमचे लिनियर डेटा स्ट्रक्चर आणि नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चरचे मेन डिफरन्स. तर आपण आजच्या मेन टॉपिककडे म्हणजेच ट्री डेटा स्ट्रक्चरकडे वळू आणि त्याचे इंट्रोडक्शन बघू. आताच आपण बघितले की ट्री हे नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे, म्हणजेच ट्री टू मेंटेन अँड मॅन्युप्युलेट डेटा इन मेनी ऍप्लिकेशन्स ऍज लिस्टेड अबाव नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. म्हणजे नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर हे लिनियर डेटापेक्षा कॉम्प्लेक्स रिलेशनशिप एक्सप्रेस करते. जनरल ट्री बद्दल सांगायचे झाले तर डेटाचे रिप्रेझेंटेशन जेव्हा हायरार्किकल फॉर्म मध्ये असेल त्यावेळेला आपण या ट्रीचा कन्सेप्ट यूज करतो. याचे तुम्हाला फॅमिलियर एक्झाम्पल द्यायचे झाले तर ते म्हणजे फॅमिली ट्री. म्हणजेच तुमच्या फॅमिलीमधील आता तुम्हाला तुमचे वडील, वडिलांचे वडील म्हणजे आजोबा, पणजोबा, पणजोबापासून जर तुम्हाला एक ट्री तयार करायला सांगितली तर ती ट्री कशी होणार? सर्वात आधी तुमच्या पणजोबाचे नाव असणार, त्यानंतर तुमचे जे आजोबा असतील दोन तीन त्या आजोबांचे नाव येणार, त्यानंतर त्यांच्या मुलांचे नाव येणार. म्हणजे हे क्लासिफिकेशन असे या पद्धतीने होत राहणार. तर अशी ती ट्री जनरेट होत राहणार. म्हणजेच यात एक पॅरेंट नोड असतो आणि त्याचे सहपाठ जे असतील ते त्याचे चाइल्ड नोड असतात. आता दुसरे एक्झाम्पल जर बघायचे म्हटले तर आत्ताच मी तुम्हाला सांगितले की डेटा स्ट्रक्चरचे दोन प्रकार आहे, लिनियर डेटा स्ट्रक्चर आणि नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. त्याचे ह्या दोन प्रकारात क्लासिफिकेशन होते. तर बघा, आता आपण सगळ्यात वरचा नोड ठेवला तो डेटा स्ट्रक्चर आणि त्याचे सब नोड म्हणजे लिनियर डेटा स्ट्रक्चर आणि नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. तर डेटा स्ट्रक्चर हा पॅरेंट नोड झाला आणि लिनियर डेटा स्ट्रक्चर आणि नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर हे त्याचे चाइल्ड नोड. आता पुन्हा आपण लिनियर डेटा स्ट्रक्चर आणि नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर चे क्लासिफिकेशन करणार आहोत. तर लिनियर डेटा स्ट्रक्चर आणि नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर हे पॅरेंट नोड होतील आणि त्याचे जे सेपरेट पार्ट आपण करणार आहोत, म्हणजे त्याचे जे क्लासिफिकेशन आपण करणार आहोत, ते काय होतील? त्याचे चाइल्ड नोड. तर लिनियर डेटा स्ट्रक्चरचे दोन सब पार्ट झाले. तो डेटा रिप्रेझेंट करताना सिक्वेन्शियली रिप्रेझेंट करतो, म्हणजेच ऍरे फॉर्म मध्ये, आणि लिंक्ड ऑर्गनायझेशनने म्हणजे लिंक लिस्ट या फॉर्म मध्ये. तर हे दोन त्याचे काय झाले? चाइल्ड नोड झाले. तसेच नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चरचेही सेम त्याच पद्धतीने. नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चरचे दोन पार्ट झाले. एक डेटा रिप्रेझेंट करतो तो हायरार्चिकल रिलेशनशिपने आणि दुसरा रिप्रेझेंट करतो तो नेटवर्क रिलेशनशिपने, म्हणजेच ग्राफ यूज करून. तर हे काय झाले? दोन त्याचे चाइल्ड नोड झाले. ह्या पद्धतीने ट्री क्रिएट होते. तुम्हाला अजून तुमच्या एक जवळचे एक्झाम्पल देते. ते म्हणजे बघा, ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे कम्प्युटर सिस्टीम फाईल ज्यावेळेला ऑर्गनाइज करते त्यावेळेला डिरेक्टरीज आणि सब डिरेक्टरीज मध्ये ती स्टोअर करते आणि डिरेक्टरी मध्ये सुद्धा फोल्डर रेफर्ड करून ते डेटा स्टोअर करते. तर ऑपरेटिंग सिस्टीम हे फोल्डर आणि फाइल्स ऑर्गनाइज करतात. तर या ट्री स्ट्रक्चरचाच उपयोग ऑपरेटिंग सिस्टीम करते. तर याची डायग्राम मी तुम्हाला स्लाइडवर दिलेली आहे. त्यात बघा, सर्वप्रथम कॉम्प्युटरचे डेस्कटॉप आणि डेस्कटॉपचे आपण थ्री सब पार्ट्स घेतलेले आहेत, म्हणजे माय कम्प्युटर, आयई आणि नेटवर्क नेबरहूड. हे तीन काय झाले? त्याचे सब पार्ट झाले, म्हणजे त्याचे तीन हे सब नोड झाले, म्हणजे चाइल्ड नोड झाले. तसेच माय कम्प्युटरचे डिव्हिजन हे आपण क्लासिफिकेशन आपण तीन याच्यात केले. एक म्हणजे ए ड्राईव्ह, सी ड्राईव्ह आणि सी डी ड्राईव्ह. तर यात बघा, पुन्हा सी ड्राईव्हचे क्लासिफिकेशन आपण दोन विभागात केले, विंडोज आणि प्रोग्राम फाइल्स. तर हे सी ड्राईव्हचे काय झाले? सब नोड झाले, म्हणजे चाइल्ड नोड झाले. तसेच प्रोग्राम फाइल्सचे ऑफिस, स्टुडिओ आणि एफटीपी हे तीन काय झाले? प्रोग्राम फाइल्सचे सब नोड, म्हणजे चाइल्ड नोड. तसेच ऑफिसचे वर्ल्ड, एक्सेल आणि ऍक्सेस हे तीन ऑफिसचे चाइल्ड नोड झाले. तर या प्रकारे ज्या ठिकाणी आपल्याला हायरार्किकल डेटा हँडल करावा लागतो त्या ठिकाणी आपण ट्रीचा उपयोग करतो. तर ट्रीचे कॉमन यूज आहे म्हणजे की ज्यावेळेला आपण हायरार्किकल डेटा मॅन्युप्युलेट करतो त्यावेळेला आपल्याला ट्रीची आवश्यकता असते. तसेच नंबर ऑफ इन्फॉर्मेशन ज्यावेळेला आपल्याकडे असते ती आपल्याला इझिली सर्च करता यावी म्हणून आपण तो डेटा ट्री फॉर्मॅटमध्ये ट्रान्सफर करतो आणि त्यामुळे आपल्याला जो डेटा हवा असेल तो इझिली सर्च करता येतो. तसेच जो डेटा आपण स्टोअर करून ठेवतो तो डेटा आपल्याला मॅन्युप्युलेट करता येतो. तर हे ट्रीचे कॉमन यूज आहेत. आता आपण ट्रीची बेसिक टर्मिनॉलॉजी बघू. ट्री डिटेल्स बघण्यासाठी आपल्याला आधी ग्राफ काय आहे ते बघावे लागेल, कारण बिकॉज ट्रीज कॅन बी व्ह्यूड ऍज द रेस्ट्रिक्टेड ग्राफ्स. ग्राफ जी मध्ये नॉन एम्प्टी सेट व्ही म्हणजे सेट ऑफ नोड, यालाच व्हर्टायसेस म्हणतात, आणि सेट ई म्हणजे सेट ऑफ एजेस ऑफ द ग्राफ. आणि फायनाईट ग्राफ्स मध्ये व्ही आणि ई हे फायनाईट आहे. ग्राफ जी विथ व्हर्टायसेस व्ही आणि एजेस ई लिहिताना आपण कसे लिहिणार, जी इज इक्वल टू इन ब्रॅकेट व्ही कॉमा ई, म्हणजे ग्राफ हा व्हर्टायसेस आणि एजेस या दोघांनी मिळून तयार होतो. ग्राफचे दोन प्रकार असतात, एक म्हणजे डायरेक्ट ग्राफ आणि दुसरा म्हणजे अनडायरेक्ट ग्राफ. डायरेक्ट ग्राफ मध्ये एक नोड हा दुसऱ्या नोडला डायरेक्ट अटॅच असतो, आणि ज्या ग्राफमध्ये नोडचे स्पेसिफिक डायरेक्शन नसते तो ग्राफ म्हणजेच अनडायरेक्ट ग्राफ. आणि ज्या ग्राफमध्ये काही एजेस या डायरेक्ट असतात आणि काही एजेस या, तर त्या ग्राफला आपण मिक्स्ड ग्राफ असे म्हणतो. आणि ग्राफमध्ये जर लूप नसेल तर तो ग्राफ म्हणजेच असायकलिक ग्राफ असतो. जो ग्राफ असायकलिक असतो तर तोच काय, तर त्यालाच आपण ट्री म्हणतो. ट्रीचा उपयोग आपण ज्या स्ट्रक्चरमध्ये हायरार्की इन्व्हॉल्व असते त्या ठिकाणी करतो. आता फॉरेस्ट म्हणजे काय, तर फॉरेस्ट आपण ज्याला म्हणतो त्यात सायकल नसतात, आणि असे फॉरेस्ट कनेक्ट करून ट्री तयार होते. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आले का, ट्री म्हणजेच काय, तर असायकलिक ग्राफ किंवा फॉरेस्ट कनेक्ट करून तयार झालेली इमेज म्हणजेच काय, ट्री. त्याची डायग्राम बघा, मी स्लाइडवर दिलेली आहे. या तीन डायग्राम दिलेल्या आहेत, त्यात बघा फॉरेस्ट कनेक्ट करून ट्री तयार झालेली आहे, म्हणजेच काय, तर त्या डायग्राम्स या सिंपल ग्राफ आहेत. आता याला अनुसरून डायरेक्ट ट्री काय असते हे तुम्ही देखील सांगू शकतात, हो ना. तर डायरेक्ट ट्री म्हणजेच काय, अँड असायकलिक डायरेक्टेड ग्राफ. ट्री मध्ये रूट नोड असते, तर रूट काय आहे, तर डायरेक्ट ट्री मध्ये एक नोड असतो त्याला रूट म्हणतात, आणि त्या नोडची डिग्री झिरो असते, त्याचबरोबर इतर नोडची डिग्री ही वन असते. तसेच ट्री मध्ये टर्मिनल नोड असतो, तर हा टर्मिनल नोड काय ते आपण बघू. टर्मिनल नोड यालाच आपण लीफ नोड देखील म्हणतो. तर डायरेक्ट ट्री मध्ये ज्या नोडची डिग्री झिरो नसते तो नोड म्हणजे टर्मिनल नोड. म्हणजेच बघा, मी डायग्राम मध्ये दिलेले आहे, वन नंबरचे क्लासिफिकेशन तीन विभागात झाले, टू थ्री आणि फोर. तर थ्रीचे अजून सब पार्ट आहेत, म्हणजे थ्रीचे क्लासिफिकेशन हे दोन विभागात झालेले आहे, फाय आणि सिक्स. तसेच फोरचे क्लासिफिकेशन हे सेवन आणि एट यामध्ये झालेले आहे, पण दोनचे क्लासिफिकेशन मात्र झाले नाही, म्हणजे दोनला सब नोड नाहीयेत, म्हणून तो काय झाला, टर्मिनल नोड. तसेच याला एक्सटर्नल नोड देखील म्हणतात. आता यामध्ये ब्रांच नोड सुद्धा असतो, तर हा ब्रांच नोड काय, तर या ब्रांच नोडलाच इंटरनल नोड असे म्हणतात. ऑल द रिमेनिंग नोड्स हुज आउट डिग्रीज इज नॉट झिरो आर कॉल्ड ऍज ब्रांच नोड. डायग्राम मध्ये दोन आणि तीन, डायग्राम मध्ये तीन आणि चार हे ब्रांच नोड आहेत. आता ह्याच नोडची लेव्हल कशी ठरवायची ते आपण बघू. नोडची लेव्हल ही रूट पासून ज्या नोडपर्यंत आपल्याला, नोडची लेव्हल ही रूट पासून नोडचे जे डिस्टन्स असते तिथपर्यंत, डिस्टन्स म्हणजेच नोडची लेव्हल होय. तर हे डिस्टन्स नंबर ऑफ एजेसने काउंट होते, म्हणजेच नोड आणि रूट मध्ये जेवढे एजेस येतील तेवढे काय, रूट. आणि नोड म्हणजे यात बघा, जर आपल्याला रूट सिक्सची लेव्हल काढायची आहे, तर बघा वन पासून तर थ्री पर्यंत एक एजेस झाला, थ्री पासून तर सिक्स पर्यंत सेकंड एज झाला, तर सिक्स पर्यंत सिक्स नोडची लेव्हल काय झाली, टू. तर आता हे कळाले का की ट्री ही दोन प्रकारे डिफाइन होते, असायकलिक ग्राफचे क्लासेस म्हणजेच ट्री, आणि फॉरेस्ट कनेक्टेड असतील तर ते म्हणजेच ट्री. तर चला आता आपण ट्रीचे इम्पॉर्टंट टाइप्स कुठले आहेत ते बघूया. ते कुठले, तर फ्री ट्री, रूटेड ट्री, ऑर्डर ट्री, पोझिशन ट्री, कम्प्लीट ट्री, रेग्युलर ट्री आणि बायनरी ट्री. हे ट्रीचे इम्पॉर्टंट पार्ट्स आहेत, इम्पॉर्टंट टाइप्स आहेत. तर सर्वप्रथम आपण बघूया फ्री ट्री. फ्री ट्री सायकलिक ग्राफला कनेक्ट असते. फ्री ट्री म्हणजेच काय, तर अनडायरेक्ट ग्राफ. यात कुठल्याही प्रकारचा नोड, रूट नोड नसतो. यात एनी नोड रीच फ्रॉम एनी अदर नोड बाय युनिक पाथ, म्हणजे यात युनिक पाथनेच नोड एकमेकांना कनेक्ट केलेले असतात. त्याची डायग्राम मी तुम्हाला स्लाइडवर दिलेली आहे. त्यात बघा फ्री नोड, फ्री ट्री कसे दिसते, तर यात रूट नोड नाही. तर आता पुढची ट्री आपण बघणार आहोत, ती म्हणजे रूटेड ट्री. रूटेड ट्री ही फ्री ट्री सारखी नसते. रूटेड ट्री ही डायरेक्ट ग्राफ असते. त्यात एक नोड रूटेड नोड असतो. त्याची इनकमिंग डिग्री ही झिरो असते, आणि जे काही इतर नोड नंतर येणारे असतात त्या नोडची डिग्री मात्र वन असते. याची डायग्राम मी तुम्हाला स्लाइडवर दिलेली आहे. त्यात बघा सर्वात वरती ए ला आपण रूट नोड म्हटलेले आहे, आणि त्यानंतर हे जे क्लासिफिकेशन होते, तर या रूट नोडची डिग्री काय आहे, झिरो, आणि त्यानंतर येणाऱ्या नोडची डिग्री ही वन. आता आपण बघू ऑर्डर ट्री. इन मेनी ऍप्लिकेशन्स द रिलेटिव्ह ऑर्डर ऑफ द नोड्स ऍट एनी पर्टिक्युलर लेव्हल अज्युम सम सिग्निफिकन्स ऑर्डर ट्री. ही इम्पोज करायला सोपी असते, म्हणजे यात नोड लेव्हल ठरवणे सोपे असते. पहिल्या नोड पासून दुसरा नोड याची लेव्हल काय, तर दोन, तर ती ऑर्डर ट्री मध्ये स्पेसिफाय केलेली असते. आणि ऑर्डर ट्री मध्ये ऑर्डरिंग करताना लेफ्ट टू राईट अशी करावी लागते. जस्ट लाईक नोड्स ऍट इच लेव्हल वी कॅन प्रिस्क्राइब ऑर्डर टू एजेस. इफ इन अ डायरेक्ट ट्री अँड ऑर्डरिंग ऑफ नोड ऍट इच लेव्हल इज प्रिस्क्राइब देन सच अ ट्री इज कॉल्ड अँड ऑर्डर ट्री. आता आपण पोझिशनल ट्री बघू. तर पोझिशनल ट्री काय, एम ऍरे ट्रीज इन विच एम चिल्ड्रन ऑफ एनी नोड आर अज्युम टू हॅव एम डिस्टिंक्ट पोझिशन. इफ सच अ पोझिशन आर टेकन इन टू अकाउंट देन द ट्रीज इज कॉल्ड अ पोझिशनल एम ऍरे ट्री. इन अ पोझिशनल ट्री चिल्ड्रन ऑफ नोड आर लेबल्ड विथ डिस्टिंक्ट पॉझिटिव्ह इंटीजर्स. द आयथ चाइल्ड ऑफ अ नोड इज अब्सेंट इफ नो चाइल्ड इज लेबल्ड विथ इंटीजर आय. अ एम ऍरे ट्री इज पोझिशनल ट्री इन विच फॉर एव्हरी नोड ऑल चिल्ड्रन विथ लेबल्स ग्रेटर दॅन एम आर मिसिंग. म्हणून बायनरी ट्री इज एम ऍरे ट्री विथ के इज इक्वल टू टू. तर ही झाली पोझिशनल ट्री. आता आपण बघू रेग्युलर ट्री काय आहे. रेग्युलर ट्री मध्ये प्रत्येक ब्रांच नोड व्हर्टेक्सची सेम आउट डिग्री असते, त्याला रेग्युलर ट्री म्हणतात. मीन्स इफ इन डायरेक्टेड ट्री द आउट डिग्री ऑफ एव्हरी नोड इज लेस दॅन ऑर इक्वल टू एम देन द ट्री इज कॉल्ड अँड एम ऍरे ट्री. इफ द आउट डिग्री ऑफ एव्हरी नोड इज एक्झॅक्टली इक्वल टू एम ऑर झिरो देन द ट्रीज इज कॉल्ड रेग्युलर एम ऍरे ट्री. त्याचप्रकारे आता आपण पुढची ट्री बघणार आहोत, ती म्हणजे कम्प्लीट ट्री. तर कंप्लीट ट्री काय असते? अ ट्री विथ एन नोड्स एंड ऑफ डेप्थ के इज कंप्लीट इफ इट्स नोड्स करस्पॉन्ड टू द नोड्स विच आर नंबर्ड 1 to n इन द फुल ट्री ऑफ डेप्थ के. जे बायनरी ट्री ऑफ हाइट एच, जे बायनरी ट्रीची जेव्हा हाइट एच असेल तेव्हा ती ट्री काय असेल? कंप्लीट असेल. अ बायनरी ट्री ऑफ हाइट एच इज कंप्लीट इफ इट इज एम्प्टी और इट्स लेफ्ट सब ट्री इज कंप्लीट ऑफ हाइट एच माइनस वन एंड इट्स राइट सब ट्री इज कंप्लीटली फुल ऑफ हाइट एच माइनस टू. आता आपण बघू बायनरी ट्री म्हणजे काय. बायनरी ट्री म्हणजे स्पेशल फॉर्म असते. बायनरी ट्री ही व्हेरियस ऍप्लिकेशन मध्ये आपण यूज करतो, म्हणून बायनरी ट्री ही कम्प्युटर सायन्स मध्ये अतिशय महत्वाची आहे. बायनरी ट्री मध्ये 2 पेक्षा जास्त नोड असतात. जेव्हा आपण एमआरए ट्री म्हणजे जनरल ट्री डिफाइन करतो तर एम इज इक्वल टू 2, तर त्या ट्रीला बायनरी ट्री म्हणतात. आता आपण फुल बायनरी ट्री काय असते ते बघू. बायनरी ट्रीला आपण फुल बायनरी ट्री केव्हा म्हणतो? जेव्हा प्रत्येक लेवलमध्ये मॅक्झिमम पॉसिबल नंबर असतात. तुम्हाला जी डायग्राम स्लाइडवर दिलेली आहे ती फुल बायनरी ट्री आहे. आता कम्प्लीट बायनरी ट्री काय? तर कम्प्लीट बायनरी ट्री मध्ये सर्व लेवल फक्त लास्ट लेवल सोडून मॅक्झिमम नोड असतात, म्हणजेच एम इज इक्वल टू 2 आणि ऑल नोड्स ऑफ द लास्ट लेवल अपियर एज फार लेफ्ट एज अ पॉसिबल, तर तेव्हा ती कम्प्लीट बायनरी ट्री असते. तसेच आता आपण लेफ्ट स्क्यूड बायनरी ट्री काय असते ते बघू. ट्री मध्ये जेव्हा राईट सब ट्री मिसिंग असते तेव्हा ती ट्री लेफ्ट स्क्यू बायनरी ट्री असते. याची डायग्राम मी तुम्हाला स्लाइडवर दिलेली आहे, त्यात बघा राईट ट्री तुम्हाला दिसत नाहीये, फक्त लेफ्ट ट्री जनरेट झालेली आहे. तसेच राईट स्क्यू बायनरी ट्री, या ट्री मध्ये लेफ्ट ट्री मिसिंग असेल त्यावेळेला या ट्रीला राईट स्क्यू बायनरी ट्री असे म्हणतो. डायग्राम मध्ये बघा फक्त राईट ट्री ही जनरेट झालेली आहे, लेफ्ट ट्री यात नाही. तर हे झाले ट्रीचे टाइप्स.